आकाशवाणी पुणे मेघना देशपांडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भाजपा सरकार आपल्या तिसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्या 100 दिवसांमध्ये भ्रष्टाचाराविरोधात अधिक मोठे निर्णय घेईल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. काँग्रेसचा वचननामा थापांचं गाठोडं असल्याची टीका. काँग्रेस पक्ष देशातील लोकशाही आणि राज्यघटना वाचवण्यासाठी लढत असल्याचा पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा विश्वास. भारतीय कम्युनिस्ट पक्षाद्वारे निवडणूक वचननामा प्रकाशित. राज्यात महिला मतदारांच्या संख्येत लक्षणीय वाढ. धाराशिव जिल्ह्यात शासकीय जमिनींची खोटी नोंद केल्याप्रकरणी 24 सेवा केंद्र चालकांच्या विरोधात गुन्हा दाखल. आणि कझाकस्तान आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे अनुपमा उपाध्याय आणि एम तरुण अजिंक्य. आता सरकारी योजना 100% लागू व्हाव्यात यासाठी सरकारनं आतापर्यंत मोठं काम केलं आहे. गेल्या 10 वर्षात केंद्र सरकारनं केलेली कामं ही केवळ एक झलक होती. आपलं सरकार सत्तेत आल्यास पहिल्या 100 दिवसात भ्रष्टाचाराविरोधात महत्वाचे निर्णय घेतले जातील असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जयपूर इथं काल प्रचारसभेत दिलं. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात असत्य वचनं असून त्याला देशाच्या विभाजनाचा वास येत असल्याची टीका त्यांनी केली. लोकसभा निवडणूक प्रचारासाठी पंतप्रधानांनी काल उत्तर प्रदेशातल्या सहारनपूर इथं जाहीर सभा घेतली. त्यानंतर ते गाझियाबाद इथं पथफेरीमध्ये सहभागी झाले. देशातील लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी काँग्रेस लढत असल्याचं काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी काल जयपूर इथं पक्षाच्या एका निवडणूक कार्यक्रमाला संबोधित करताना सांगितलं. पक्षानं आपला जाहीरनामा न्यायपत्र म्हणून प्रकाशित केला असल्याचं ते म्हणाले. काँग्रेसनं आपल्या 55 वर्षांच्या राजकीय राजवटीत विकासाचं काम केलं, पायाभूत सुविधा निर्माण केल्या, आयआयटी आयआयएम सारख्या संस्था सुरू केल्या, पण काँग्रेस सरकारनं टाकलेल्या रुळांवर रेल्वेगाड्यांना झेंडा दाखवून भाजपा फक्त श्रेय घेत आहे अशी टीका खरगे यांनी केली. माणूस जात पात पंथ धर्मानं नाही तर कर्तृत्वानं मोठा होतो असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल राजुरा इथं जाहीर सभेला संबोधित करताना सांगितलं. भाजपाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते. विकासाची दृष्टी असलेला कर्तृत्ववान नेता या भागाला मिळाला आहे असं गडकरी यावेळी म्हणाले. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस डी राजा यांनी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाचा वचननामा काल नवी दिल्लीत प्रकाशित केला. जुनी पेन्शन योजना पुन्हा पूर्णपणे लागू करणे, नागरिकत्व सुधारणा कायदा रद्द करणे आणि खासगी क्षेत्रात आरक्षणासह सार्वजनिक क्षेत्रात समान संधींना चालना देण्याचं वचन पक्षानं दिलं आहे. मनरेगा अंतर्गत किमान रोजगार 700 रुपये आणि एका कॅलेंडर वर्षात कामाचे कमाल दिवस 200 करण्याचंही वचन यात समाविष्ट आहे. राज्यामध्ये 5 टप्प्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत महिला मतदारांचा महत्वाचा वाटा असेल. 2004च्या तुलनेत यावेळी महिला मतदारांची संख्या वाढली आहे. 2024 5 एप्रिल अखेरीस 9,26,37,230 मतदार असल्याची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये 4,86,00,000 अधिक पुरुष तर 4,44,00,000 अधिक महिला मतदार आहेत. सन 2014 मतदार यादीतील महिलांचं प्रमाण 1,000 पुरुषांमागे 889 महिला असं होतं. आता 2024 1,000 पुरुषांमागे 923 महिला अशी लक्षणीय सुधारणा झाली आहे. लोकसभा निवडणूक काळात समाज माध्यमांचा गैरवापर केल्याप्रकरणी नांदेड जिल्ह्यात एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून चौघांना नोटीस बजावण्यात आली आहे. समाज माध्यमावर आक्षेपार्ह संदेश लिहिल्याप्रकरणी 13 जणांचा शोध सुरू आहे. भारतीय जनता पक्ष स्थापना दिवस काल मुंबईत वसंत स्मृती इथं साजरा करण्यात आला. भाजपा कार्यालयात मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी ध्वजारोहण केलं. यावेळी आमदार, भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. भाजपा स्थापना दिनानिमित्त वांद्रे इथं एका बाईक फेरीचंही आयोजन करण्यात आलं होतं. विकसित भारताच्या यात्रेतील सैनिक म्हणून भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता काम करेल असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपूरमध्ये स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध स्तरावर मतदारांना जागृत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. माजी क्रिकेटपटू प्रवीण आमरे यांनी रत्नागिरीतल्या मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं. ते म्हणाले,
मी प्रवीण आमरे, येत्या 7 मे रोजी लोकसभेच्या निवडणुका होत आहेत. जगात सर्वात मोठी असणारी आपल्या लोकशाहीचा हा उत्सवच आहे. या निवडणुकीत प्रथमच मतदान करणाऱ्या युवक युवतींना मी सर्वप्रथम शुभेच्छा देतो आणि अभिनंदनही करतो. तुमच्या प्रत्येकाचं एक एक मत महत्वाचं आहे. आपल्या मतानेच या लोकशाहीचं अधिक बळकट होणार आहे. या मतदानात आपले मार्गदर्शक ठरलेले ज्येष्ठ मतदारही नेहमी अग्रेसर असतात. त्यांचा हाच आदर्श आपण घेऊया आणि त्यांच्या बरोबरीने आपण सर्वजण मतदान करूया.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2023 मध्ये बीड, छत्रपती संभाजीनगर, परभणी, नांदेड, सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील मिळून 24 ऑनलाईन सेवा केंद्र चालकांनी शासनाची आणि विमा कंपनीची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचं उघडकीस आलं आहे. शासकीय जमिनीवर भाडेकरार किंवा संमतीपत्र नसताना धाराशिव जिल्ह्यातील एकंदर 3,000 हेक्टर जमीन 1,170 शेतकऱ्यांच्या नावावर आहे असं दाखवण्यात आलं असल्याची तक्रार धाराशिव इथले कृषी अधिकारी बाबासाहेब वीर यांनी दाखल केली आहे. 16 सेवा केंद्र संचालकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 3 कोटी रुपयांहून अधिक रक्कम विमा कंपनीला हप्ता म्हणून दिल्याचं दाखवण्यात आलं. त्यावर पीक संरक्षित होणारी एकंदर रक्कम 15,68,00,000 रुपये होती. राष्ट्रीय शिक्षण धोरणाबाबत महाराष्ट्रात प्रभावीपणे काम सुरू असून गेल्या 3 वर्षात इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रानं मोठी प्रगती केली आहे असं उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ शैलेंद्र देवळाणकर यांनी काल पुण्यात सांगितलं. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आव्हानं आणि संधी या विषयावर इंद्रायणी विद्यामंदिर इथं आयोजित राष्ट्रीय चर्चासत्रात ते बोलत होते. एनईपी ही नवीन पिढी घडवणारी चळवळ आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बीड जिल्हा रुग्णालयात महास्वच्छता अभियान राबवण्यात आलं. वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, परिचारिका, विद्यार्थी आणि सर्व विभागातल्या कर्मचाऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतला. दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी शासकीय कार्यालयाचा परिसर स्वच्छ करण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर हे अभियान राबवण्यात आलं. अकोला जिल्हा बालविवाह मुक्त होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत. गावात बालविवाह होणार नाही याची खबरदारी ग्रामसेवक, सरपंच आणि पोलीस पाटील यांनी घ्यावी असं आवाहन अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी काल केलं. सखी वन स्टॉप सेंटर व्यवस्थापन समितीच्या बैठकीमध्ये ते बोलत होते. आगामी गुढीपाडवा सणाच्या पार्श्वभूमीवर देवस्थानांच्या ठिकाणी यात्रा आणि उत्सवांचं आयोजन करण्यात होतं. यावेळी विवाह सोहळे आयोजित केले जातात. अशा उत्सवात जिल्ह्यात कुठेही बालविवाह होणार नाही याची दक्षता घेणं आवश्यक आहे अशा सूचना कुंभार यांनी केल्या. पालघर जिल्ह्यातल्या वसईमध्ये असलेल्या ऐतिहासिक वसई किल्ल्यात संध्याकाळी 7 नंतर प्रवेश बंदी करण्यात येणार आहे. समाजकंटकांचा उपद्रव होत असल्यामुळे ही बंदी करण्यात आली आहे. किल्ल्याभोवती 450 मीटरपर्यंत संरक्षण जाळ्यांचं कुंपण लावण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. आंतरराष्ट्रीय जागतिक क्रीडा दिवस आणि शांतता दिवस म्हणून 6 एप्रिल हा दिवस साजरा केला जातो. यानिमित्त राज्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. परभणी जिल्ह्यातील खेळ संघटना, क्रीडाप्रेमी नागरिक, खेळाडू, प्रशिक्षक यांच्यातर्फे लोकसहभागातून क्रीडा संकुलात काल स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. कझाकस्तानमध्ये अस्ताना इथं आयोजित आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या अनुपमा उपाध्याय आणि एम तरुण यांनी महिला आणि पुरुष एकेरीचं अजिंक्यपद पटकावलं. काल झालेल्या सामन्यात भारताच्याच ईशाराणी बरुआ हिचा 21-15, 21-16 असा पराभव करून अनुपमानं विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. तर एम तरुण यानं मलेशियाच्या सुंग जो वेन याला 20-10 आणि 21-19 असं नमवत विजय मिळवला. हवामान. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात येत्या 12 तारखेपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. विदर्भात परवा 9 तारखेपर्यंत विजा, गारपीट आणि जोराचे वारे यांच्यासह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भाजपा सरकार आपल्या 3र्या कार्यकाळाच्या पहिल्या 100 दिवसांमध्ये भ्रष्टाचाराविरोधात अधिक मोठे निर्णय घेईल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. काँग्रेसचा वचननामा थापांचं गाठोडं असल्याची टीका. काँग्रेस पक्ष देशातील लोकशाही आणि राज्यघटना वाचवण्यासाठी लढत असल्याचा पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा विश्वास. भारतीय कम्युनिस्ट पक्षाद्वारे निवडणूक वचननामा प्रकाशित. राज्यात महिला मतदारांच्या संख्येत लक्षणीय वाढ. धाराशिव जिल्ह्यात शासकीय जमिनींची खोटी नोंद केल्याप्रकरणी 24 सेवा केंद्र चालकांच्या विरोधात गुन्हा दाखल. आणि कझाकस्तान आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे अनुपमा उपाध्याय आणि एम तरुण अजिंक्य. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.